यिर्मयाह अध्याय 48। मोआबाविषयी सेनाधीश परमेश्वर इस्रायलांचा देव असे म्हणतो, नेबाला हाय हाय, कारण ते उद्ध्वस्त झाले आहे। किर्याथाईम काबीज केले गेले आहे आणि त्याची मानहानी झाली आहे। तिचे किल्ले पाडण्यात आणि अप्रतिष्ठा केले गेले आहेत। मोआबाचा आदर राहिला नाही। हिशोबोनात त्याच्या शत्रूने तिच्याविरुद्ध अनिष्ट योजले आहे। ते म्हणाले, या व आपण तिच्या राष्ट्राप्रमाणे नाश करू, मग्देन सुद्धा नाश होईल, तलवार तुझा पाठीस लागेल। पहा, हिरोनायमातून जुलूम व मोठा नाश होत आहे, असा किंकाळाचा आवाज येत आहे। मोआबाचा नाश झाला आहे, तिची मुले ऐकू येईल असे रडत आहे। ते रडत रडत लुहिताच्या टेकडीवर चढत आहेत, कारण खाली हिरोनायमाच्या रस्त्यावर नाशामुळे किंकाळे ऐकू येत आहेत। पळा, आपले जीव वाचवा व रानातल्या झाडाप्रमाणे व्हा, कारण तू आपल्या कर्मावर आणि संपत्तीवर यावर भरोसा ठेवला आहे, म्हणून तुम्ही पकडला जाशील। मग कमोश आपले याजक आणि पुढाऱ्यांसह बंदिवासात जाईल, कारण नाश करणारा प्रत्येक नगरातील एकही नगर सुटणार नाही। परमेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे दरीचा नाश होईल व पाठोरीही उद्ध्वस्त होतील। मोआबाला पंख द्या, कारण तिला खचित दूर उडून जाता यावे। तिचे नगरे टाकाव होतील, तेथे त्यामध्ये कुणी राहणार नाही। जो कुणी परमेश्वराच्या कामात आळशी आहे तो शापित आहे, आणि जो कुणी आपली तलवार रक्तपातापासून आवरतो तोही शापित आहे। मोआब लहानपणापासून सुरक्षित आहे, तो त्याच्या द्राक्षरसासारखा आहे। त्यास या पात्रातून त्या पात्रात कधीच ओतले नाही, तो बंदिवासात कधी गेला नाही, म्हणून त्याची चव जितकी चांगली तितकी कायम आहे आणि त्याचा वास न बदलता टिकून आहे। याकरता परमेश्वर असे म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की मी त्याकडे द्राक्षरस ओतणारे पाठवीन, तेव्हा तो त्यास ओतून टाकतील आणि त्याची पात्रे रिकामी करतील व त्याचे बुदले तुकडे तुकडे करतील। मग जसे इस्रायलचे घराणे आपल्या भरोशाच्या विषयी जे बेथेल त्यासंबंधी लज्जित झाला, तसा मॉब कोमशाविषयी लज्जित होईल। आम्ही सैनिक बलवान लढणारी माणसे आहोत असे तुम्ही कसे म्हणू शकता? मॉब उजाड होईल आणि त्याच्या नगरावर हल्ला होईल, कारण त्याचे उत्तम तरुण वधाच्या जागी खाली उतरून गेले आहेत। हे राजांचे सांगणे आहे, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे। मॉबाचे अरिष्ट लवकरच घडणार आहे, त्याची विपत्ती अत्यंत त्वरा करीत आहे। जे सर्व तुम्ही मॉबासभोवती आहात विलाप कराल, आणि जे सर्व तुम्ही त्याची कीर्ती जाणता ते तुम्ही त्यासाठी आक्रदन करा। बळकड दंड आधाराची काठी तुटली आहे। अगे तू दिमोनात राहणाऱ्या कन्ये, तू आपल्या मनाच्या जागेवर खाली ये आणि कोरड्या जमिनीवर बस, कारण मोआबाचा विनाश करणारा तुझ्यावर आला आहे। तो तुझे बाले किल्ले नष्ट करील। अरोयरात राहणाऱ्या लोकांनो, रस्त्यावर उभे राहा आणि पहा, जे कोणी पळून व निष्ठून जात आहेत त्यांना विचारा काय झाले आहे। मोआब लज्जित झाला आहे, कारण त्याचे तुकडे तुकडे झाले आहेत। आक्रोश आणि विलाप करा, मदतीसाठी रडा, मोआबाचा नाश झाला आहे। अर्नोन नदीकाठच्या लोकांस सांगा, आता डोंगराळ प्रदेशावर शिक्षा झाली आहे। हलोनावर, याहस व मेफात, दिबोन, नबो, बेत दिबलाईम, किर्याथाईम, बेत गामुल व बेत मोन यांचा करोयोत, बसरा व मोआब देशातील दूरची व जवळची नगरे यावर न्याय निवडा आला आहे। मोआबाचे शिंग तोडून टाकले आहे, त्यांचा बाहू मोडला आहे असे परमेश्वर म्हणतो। त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध गर्वाने कृती केले। आता मॉब स्वतःच्याच वातीत हाताने टाळ्या वाजवील, म्हणून तोही हास्याविषयी होईल। कारण इस्रायल तुझ्या हास्याचा विषय झाला नव्हता का? तो चोरांमध्ये सापडला होता का? जितक्यांदा तू त्याच्याविषयी बोलवलास, तितक्यांदा तू आपली मान हलवलीस। मॉबात राहणाऱ्यांनो, नगरे सोडून द्या आणि सुळक्यावर तळ द्या। खडकाच्या खळग्यांच्या तोंडावर घरटे करणाऱ्या पारव्यासारखे व्हा। आम्ही मोआबाचा गर्व ऐकला आहे, त्याचा उद्धटपणा आणि गर्विष्ठपणा, अहंकार, अभिमान आणि त्याच्या हृदयातली उत्तमता ही आम्ही ऐकली आहे। परमेश्वर असे म्हणतो, मला स्वतःला त्याचे उर्मट बोलणे, त्याच्या कृत्यासारखी त्याची पोकळबडाई मला माहीत आहे। म्हणून मी मोआबासाठी आक्रोश करून विलाप करीत आहे आणि सर्व मोआबासाठी दुःखाने आरोळी मारीन। किर हिरसाच्या लोकांसाठी मी आक्रदन करील। हे सिबमेच्या द्राक्षविली, मी योजनासाठी रडलो, त्यापेक्षा तुझ्यासाठी मी अधिक रडेन। तुझ्या फांद्या क्षार समुद्रापलीकडे गेल्या होत्या आणि त्या याजेरापर्यंत पोहोचल्या होत्या, पण विनाशकाने तुझ्या उन्हाळी फळावर व तुझ्या द्राक्षावर हल्ला केला आहे। म्हणून मोआबाच्या फळबागेतून व देशातून उस्तव व हर्ष दूर केलेले आहेत। मी त्यांच्या द्राक्षकुंडातून द्राक्षरस नाहीसा केला आहे, की हर्षाने ओरडून द्राक्ष तुडवणार नाहीत। कोणतेही ओरडणे हर्षाचे ओरडणे होणार नाही। हिशबोनापासून एलालापर्यंत, याहिसापर्यंत, सुअरापासून हिरोनाईम व एगलात शलिशलमपर्यंत त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे, कारण निमरीमाचे पाणी सुद्धा आटले आहे. परमेश्वर असे म्हणतो, कारण जो कोणी उच्चस्थानी अर्पण करतो आणि त्याच्या देवाला धूप जाळतो त्यास मी मोआबातून नाहीशे करीन. म्हणून माझे हृदय मोआबासाठी बासरीसारखे विलाप करीत आहे. माझे हृदय किर हेरासाच्या लोकांसाठी बासरीसारखे विलाप करीत आहे. त्यांनी मिळवलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे, कारण प्रत्येक मस्तक टक्कल झाले आहे व प्रत्येक दाढी मुडली आहेत. प्रत्येकाच्या हातावर जखमा आहेत व तागाची वस्त्रे त्यांच्या कमरेभोवती आहे. मोआबामध्ये प्रत्येक घराच्या धाब्यावर आणि चौकात तेथे सर्वत्र शोक होत आहे, कारण नकोसा असलेल्या पात्राप्रमाणे मी मोआबाचा नाश केला आहे, असे परमेश्वर म्हणतो. तो कसा मोडला आहे, आपल्या विपुलतात कशी आकांदांत करत आहे, मोआबाने लज्जेने कशी पाठ फिरवली आहे. म्हणून मोआब आपल्या सभोवतालच्या सर्वांना उपवास आणि दहशतीचा विषय झाला आहे, कारण परमेश्वर असे म्हणतो, पहा शत्रू गरुडाप्रमाणे उडत आहे, तो आपले पंख मोआबावर पसरील. करोयत काबीज झाली आहे आणि त्याचे बाल किल्ले जप्त झाले आहेत, कारण त्या दिवशी मोआबी सैनिकांचे हृदय प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल. म्हणून मोआबाचा नाश होऊन ते राष्ट्ररूप राहणार नाही, कारण ते परमेश्वराविरुद्ध उद्धट झाले. परमेश्वर असे म्हणतो, मोआबात राहणाऱ्यांना दहशत व खाच आणि सापळा तुमच्यावर येत आहे. जो कोणी दहशतीने घाबरून पळेल तो खाचेत पडेल, आणि जो कोणी खाचेतून वर येतो तो सापळ्यात सापडेल, कारण मी हे त्यांच्याविरुद्ध म्हणजे मोआब व त्याचे शासन घेण्याचे वर्ष आणीन, असे परमेश्वर म्हणतो. जे पळून गेले होते ते हिशबोनाच्या छायेखाली निर्बळ असे उभे राहिले, कारण हिशबोनातून अग्नी सिंहानातून ज्वाला निघाली आहे. ती मोआबाचे कपाळ आणि गरिष्ठ लोकांचे डोके खाऊन टाकील. हे मोआबा, तुला हाय हाय. कमोशांच्या लोकांचा नाश होत आहे, कारण तुझी मुले बंदीवान आणि तुझ्या मुली बंदिवासात नेल्या जात आहेत. मी पुढील दिवसात मोआबाचा बंदिवास उलटीन, असे परमेश्वर म्हणतो. येथे मोआबाचा न्याय निवडा संपतो.